आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान जनधन योजनेला आज 11 वर्ष पूर्ण. कच्च्या कापसावरच्या आयात शुल्कातल्या सवलतीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ. मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांच्या हिताचा विचार सरकार करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आंदोलनासंदर्भात प्रतिपादन. संतनगरी शेगावमध्ये ऋषी पंचमीनिमित्त भक्तांची अलोट गर्दी. आणि विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी. संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान जनधन योजनेला आज 11 वर्ष पूर्ण झालीत. जगातल्या सर्वात मोठ्या आर्थिक समावेशक उपक्रमांपैकी एक अशा या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 साली या दिवशी केली होती. पंतप्रधान जनधन योजना ही व्यापक आर्थिक समावेशकतेसाठी एक राष्ट्रीय अभियान असून देशातल्या सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी त्यात एकात्मिक दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण किंवा निमशहरी भागात 67% खाती उघडण्यात आली असून महिलांच्या मालकीची 56% खाती आहेत. या योजनेनं दूरवरच्या भागात राहणाऱ्या वंचितांना औपचारिक वित्तीय क्षेत्रात आणलाय. ही योजना केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात यशस्वी आर्थिक समावेशन उपक्रमांपैकी एक असल्याचं अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटलंय. या योजनेच्या नागपुरातील लाभार्थ्यांचे मनोगत आपण ऐकूया.
जनधन खाते उघडल्यामुळे मला यूपीआय द्वारे ट्रान्झॅक्शन करता येतो आणि एसबीआय एटीएम मधनं किंवा ग्राहक सेवा केंद्रामधनं मला पैसे जमा करता येते आणि पैसे काढता येतात आणि कुठल्याही योजनेद्वारे डीबीटीद्वारे माझ्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि या योजनांचा मला खूप जास्त लाभ आहे आणि मी आभारी आहे.
भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी कापसाची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं 19 ऑगस्ट पासून 30 सप्टेंबरपर्यंत कापसावरील आयात शुल्क तात्पुरती सूट दिली होती. निर्यातदारांना अधिक पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारनं कापसावरील आयात शुल्क सूट 30 सप्टेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे पण कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी केले जाणार नाही. एका समाजातून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणे योग्य होणार नाही. मात्र याबाबत काँग्रेसने आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं मत व्यक्त करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रचार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान शासन मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांच्या हिताचा विचार करेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.
दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे. दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवलेत सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवले. आपल्याकडे कदाचित ती ईडब्ल्यूएसची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत. पण आता आपण तोही प्रश्न सोडवलेला, आपण आरक्षण दिलेलंच आणि कोर्टात अजूनही ते टिकलेलं.
दरम्यान भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला दिलेले आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची 50% मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करीत तातडीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करावी असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. आज टिळक भवन इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात उत्साहात सुरू झालेल्या गणेशोत्सवात आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिभावनेनं निरोप दिला जात आहे. गणपती विसर्जनासाठी शहरात कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आली असून त्याचा लाभ नागरिक घेताना दिसत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. दरम्यान विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संतनगरी शेगाव इथं ऋषीपंचमीच्या संत गजानन महाराजांच्या संजीवन समाधी उत्सवाला 22 ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. संत श्री गजानन महाराजांच्या समाधीला 115वा पुण्यतिथी सोहळा यंदा तंतोतंत त्या दिवशी आणि त्या तिथीला म्हणजेच ज्या दिवशी संत गजानन महाराज समाधीस्थ झाले होते तो दिवस म्हणजे 28 ऑगस्ट 1910 रोजी ऋषीपंचमी वार गुरुवार तिथी भाद्रपद शुद्ध पंचमी असा योग तब्बल 115 वर्षानंतर आल्यानं या ऋषीपंचमी उत्सवाला वेगळेच महत्व प्राप्त झालं आहे. ऋषीपंचमी निमित्त संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकरिता संपूर्ण रात्रभर दर्शनासाठी समाधीस्थळ आणि सर्व मंदिरे खुली राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत आहेत. ऐकूया असलेल्या नारायण पाटील या भक्ताचं मनोगत.
मी विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये गेली 35 वर्ष ऋषी पंचमीचा उत्सवाला मी हजेरी लावत असतो. माझी ही गेली 35 वर्षापासूनची वारी आहे आणि जशी लोक पंढरपूरची वारी करता तशी मी शेगावची वारी गेले 35 वर्षापासून करतो आणि इथे खूप आनंद मिळतो. इतका आनंद मिळतो का तो गगनात सुद्धा मावत नाही आपल्या.
पर्यावरणपूर्वक गणेश उत्सवाच्या अनुषंगानं मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते निर्माल्य रथाचं नुकतंच लोकार्पण करण्यात आलं. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे दरवर्षी शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये जमा असलेले निर्माल्य विशेष निर्माल्य कलशामध्ये संकलित केले जाते. मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगितले की
निर्माल्य रथच्या समुदायाचे हे दरवर्षी देत असतो. या पूर्ण 10-11 दिवसाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर निर्माल्य प्रदर्शन काही ठिकाणी स्वतः उपस्थापन त्यांच्याकडे जाऊन निर्माल्य प्रॉपरली कलेक्ट केलं जातं आणि त्याचा व्यवस्थित सर्टिफिकेट आपण बदल करतो. आमच्या नागपूर शहरामध्ये गेले काही वर्ष अतिशय स्थित उपक्रम लागले होते म्हणजे आम्ही कोणत्याही नैसर्गिक पाणी स्वतःमध्ये गणपतीचे विसर्जन ते करत नाही. त्यासाठी आपण सुविधा ज्या आहेत गणपतीमार्फत दिलं असतो. तर साधारणतः शहरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात
बुद्धी आणि विद्येचे प्रतीक असलेल्या श्री गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील तल्हेरा शहरात 25 तर ग्रामीण भागात 65 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये गणराया विराजमान झाले. एक गाव आणि एक गणपती या उपक्रमाला यंदाही ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला असून 23 गावांमध्ये सामूहिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शहर आणि गावांमध्ये वाजत गाजत श्रींची मूर्ती आणून सजवलेल्या मंडपात तसेच घरांमध्ये विधिवत पूजन अर्चन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. तेलाऱ्यातील श्री शिवाजी श्री तानाजी श्री संभाजी श्री लोकमान्य श्री जय बजरंग आणि श्री प्रताप गणेशोत्सव मंडळे ही जुनी आणि प्रतिष्ठित मंडळे मानली जातात. या मंडळांनी यंदाही सजावट सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं आहे. विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. नागपुरात सकाळपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे. भंडारा जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज पावसाने जिल्ह्यात सर्वदूरपर्यंत दमदार हजेरी लावली तर धान उत्पादक शेतकऱ्यांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली असून शेतकरी आनंदात आहेत. तेलंगणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून याचा परिणाम म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि भामरागड तालुक्यांमध्ये संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी आज आढावा घेऊन महसूल पोलीस आणि इतर संबंधित विभागांना तातडीने आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांचे स्थलांतरण आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. दरम्यान येत्या काही तासात विदर्भातील यवतमाळ आणि वाशिम इथं काही ठिकाणी तर अमरावती नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर गडचिरोली आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित संचालित महाविद्यालयांकरिता विद्यापीठ आणि विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक विश्वायत्ता प्राप्त विभागाकरिता शैक्षणिक वेळापत्रक निर्गमित केले होते. सदर वेळापत्रकात प्रथम वर्षात प्रवेशाची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली होती. काही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांनी या तारखेपर्यंत प्रवेश घेऊ शकले नाहीत असे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून प्रथम सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेशाच्या अंतिम तारखेत 4 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढ केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान जनधन योजनेला आज 11 वर्ष पूर्ण. कच्च्या कापसावरच्या आयात शुल्कातल्या सवलतीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांच्या हिताचा विचार सरकार करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आंदोलनासंदर्भात प्रतिपादन. संतनगरी शेगावमध्ये ऋषीपंचमीनिमित्त भक्तांची अलोट गर्दी आणि विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी. संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.